हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विद्यन्ति पात्रेषु पिपतो जनानः ये पथाम् पथि रक्षैलभृदा यौव्यदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृळयन्तु तेयम् विष्मो यश्च नो द्वेष्टितम् भोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि यस्विशुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमितम् पाशामृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी करंदनाथ। बागेश्वर निवास या स्वामींच्या घरी अखंडितपणे चालणाऱ्या ज्ञानेश्वरी वाघयज्ञात केव्हा सामील झालो आणि त्याची अनावर ओढ केव्हा निर्माण झाली याचा थांग पत्ता मला लागला नाही। स्वामीजींच्या मुखातून ज्ञानेश्वरीवर अत्यंत रसाळ आणि मर्मग्राही निरूपण ऐकताना मनाला विलक्षण आल्हाद वाटत असे। प्रवचनांना येणाऱ्या साधक श्रोत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती। प्रवचनकार स्वामीजी आणि येणारे श्रोते यांचं परस्परांशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं। आठवडाभर न चुकता जाणं हे अंगवळणी पडल्यासारखं होऊन गेलं. एखाद्या दिवशी कोणी जर प्रवचनाला आला नाही तर आम्ही एकमेक त्याची चौकशी करत असू. विशेषत मकरंद वझे याबाबतीत फारच लक्ष देऊन असे. त्याच्या खास शैलीत सर्व युवा साधकांशी त्यांनी निकटचे संबंध प्रस्थापित केले होते. स्वामीजी सुद्धा युवा साधकांचं अवलोकन करीतच होते. त्यांची पद्धत जरा निराळी होती. ते प्रत्येकाच्या डोळ्यातले भाव वाचत होते, प्रत्येकाच्या देहबोलीचं निरीक्षण करत होते. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे साधकांची सूक्ष्म परीक्षा ते नकळत करत होते. प्रवचन रात्री 9:30 सुरू होई. रात्री 9 पासूनच सर्व तयारी झालेली असे. काही साधक आधीपासून येऊन ध्यानाला बसत. मला प्रवचनाआधीचं वातावरण फार आवडायला लागलं. मंद दिव्याच्या प्रकाशात नीटनिटक्या ठेवलेल्या त्या खोलीत एक शांत सात्विक भाव दाटून आलेला असायचा. आतल्या स्वयंपाकघरात स्वामीजींचा अनुक्रमे स्नान, कपडे बदलणं, भांग पाडणं आणि जेवायला बसणं असा नित्यक्रम चालू असे. सरलाताईंच्या स्वयंपाकाचे हलके आवाज येत असत. स्वामीजी जेवायला बसले की ताजे फुलके भाजून स्वामीजींना वाढण्याची लगबग सुरू होती. पोळपाट लाटण्याचा आवाजही अगदी खालच्या पट्टीतला असे. आता असं वाटतं की सरलाताईंच्या पोळपाट लाटण्यामध्येही त्यांच्या घरातली शांती, संयम आणि मृदुता उतरली असावी. स्वामीजींच्या जेवणात ते घास घेताना हरी हरी असा उच्चार करत ते कानांना फार गोड वाटे. कधी कधी सरलाताई त्यांना एखादा फुलका जास्त घ्यावा म्हणून आग्रह करीत. त्यांना आंबा आवडत असे म्हणून उन्हाळ्यात बरेचदा त्या आमरस वाढत असत. एकदा त्या म्हणाल्या, अजून एक फुलका घ्या की. ते म्हणाले, झाले 2 खाऊन, आता आमरस वाढणार असाल तर 1 घे. त्या म्हणाले, अहो मी कुठे म्हणते तुम्हाला, मी कुठे नको म्हणते, तुम्हीच जास्त खायचं नाही असं ठरवलंय ना. अगदी हलक्या आवाजात चाललेले हे असे संवाद आम्ही जीवाचे कान करून डोळे मिटून ध्यान करण्याऐवजी ऐकत असतो. आता असं वाटतं की हा जरा चोंबडेपणाच आपण करत होतो, पण तो करणं आवश्यक होतं असंही वाटतं. सर्वात शेवटी स्वामीजी दही दूध भाताचे भुरके घेत. ते भुरके सुरू झाले की पुन्हा ध्यान करण्याचा आमचा प्रयत्न सुरू. पुढे अनेक वर्षांनी भागेश्वर निवासच्या जागी नवीन इमारत झाली आणि त्यातील स्वामींच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये जेव्हा साधकांसमवेत स्वामीजी प्रथम गेले तेव्हा मकरंदनाथांनी ही आठवण सांगितली. ते तेव्हा म्हणाले होते, भोजनाच्या वेळी स्वामीजी जे भुरके घेत ते ऐकून जणू अमृताचं पान चाललं आहे असं आम्हाला वाटे. भोजनानंतर स्वामीजी त्यांच्या प्रवचनाच्या आसनावर येऊन बसत तेव्हा बरोबर 9:25 झालेली असायची. प्रवचनांना होणारी गर्दी आता वाढायला लागली होती. जास्तीत जास्त सरकून दाटीवाटीनं सर्वांना स्वामींच्या समोर बसण्याची स्वाभाविक इच्छा असे. खरं म्हणजे प्रवचनाआधी 15-20 भागेश्वर निवासमध्ये जाण्याचा तोही एक उद्देश होते. एक दिवस प्रवचन सुरू झालं आणि एक वयस्कर साधक तिथे आले. खोलीत जागा जवळपास नव्हतीच. स्वामीजींनी बोलता बोलता श्रोत्यांवरून नजर फिरवली. मकरंद तत्परतेने उठून बाहेर जाऊन गॅलरीत उभा राहिला. ते वृद्ध साधक आत येऊन मोकळ्या जागी बसले. क्षण 2 क्षण स्वामीजींनी प्रवचन थांबवून हा प्रसंग बघितला. मकरंद दारात उभा राहिला. त्याच्याकडे एकदा कौतुकांनी पाहिलं आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. प्रवचनानंतर नमस्कार असत तेव्हा स्वामींनी मकरंदच्या या कृतीचा उल्लेख केला. शेवटचे नमस्कार मागे रेंगाळणारी मुलं मुली करायचे. त्यावेळेस स्वामी म्हणाले, मकरंदनी आज उठून दुसऱ्या साधकांना बसायला जागा दिली अशी समजून घेऊन सेवा तुम्ही मुलांनी केली पाहिजे. यानंतर मात्र उशिरा येणाऱ्या साधकांना बसायला जागा देण्यासाठी आम्ही सर्व तत्पर झालो, किंबहुना असं उठण्याची एक चढाओढच आमच्यात सुरू झाली. प्रवचनानंतरचे नमस्कार होईपर्यंत मुलं मुली सर्व सतरंजा उचलून व्यवस्थित घडी घालून ठेवणे, प्रवचनाच्या आणि देव्हाऱ्याच्या खोल्यांमधला केर काढून त्या स्वच्छ करणे इत्यादी कामं उरकत असत. स्वामीजींच्या आसपास विशेष काम नसलं तरी उगीच उभं राहावंसं वाटे. स्वामीजी शेवटी स्वतः आसनावरून उतरून उपरणं झटकून उभे राहत आणि आम्हाला म्हणायचे, पळा घरी आता, किती वाजले असं भान आहे की नाही तुम्हाला. हात वर करून सर्वांना ते निरोप देत असत. त्यानंतर ते भागेश्वर निवासच्या प्रशस्त गॅलरीमध्ये शतपावल्या घालीत असत. आम्ही मुलं त्या गॅलरीच्या जिन्यालगतच्या टोकाला जाऊन ओळीत उभं राहिलो की ते प्रत्येकाकडे प्रसन्नतेने बघत हात जोडून पुन्हा एकदा निरोप द्यायचे. मुलांच्या ओळीत जो साधक सर्वात शेवटचा उभा असेल त्याच्या खांद्यावर प्रेमाने थापटून ते निघून जात असत. मी, पंकज, शशांक, विजय अशा मुलांचं शेवटचं उभं राहण्यासाठी अशा मुलांमध्ये शेवटचं उभं राहण्यासाठी एक सुप्त स्पर्धा सुरू झाली. मुद्दामहून स्वामींच्या घरातलं काही काम काढून उशीर करायचा आणि शेवटचं उभं राहायचं. असं 5-6 झाल्यावर बहुतेक त्यांच्या लक्षात हा प्रकार आला असावा. मग त्यांनी ओळीत उभा असलेल्या मधल्याच साधकाच्या पाठीवर थोपटायला सुरुवात. आपोआप ही स्पर्धा संपुष्टात आली. पण ज्या दिवशी स्वामीजींची थाप आपल्या खांद्यावर पडे तो दिवस फारच आनंदात जाई. काहीही न बोलता हळूवारपणे स्वामीजींनी साधकांमधल्या या स्पर्धा वृत्तीला पायबंद घातला. प्रसंग छोटाच होता, परंतु अशा प्रकारे साधकांमध्ये सूक्ष्मपणे उत्पन्न होणारी ईर्षा स्वामीजींनी ओळखली आणि आम्हा सर्वांना त्यातून पुढे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून वाचवलं. ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या स्वामींच्या दुकानात सुद्धा नुसतं जाऊन बसलं तरी अनेक पारमार्थिक क्षेत्रातल्या खाचाखोचा ध्यानात येत असत. एका संध्याकाळी स्वामीजींच्या त्या काउंटरच्या आतल्या दरबारात काही वारकरी मंडळी उपस्थित झाली. त्यांच्याबरोबर 15-16 वर्ष वयाचा एक खेडवळ परंतु पाणीदार डोळ्यांचा मुलगा आला होता. त्याचाही वेश वारकऱ्यांचाच होता आणि चेहऱ्यावर लीनता अस्पष्ट दिसत होती. स्वामीजींना उद्देशून एक मध्यमवयीन वारकरी गृहस्थ म्हणाले, महाराज, आज आपल्या दर्शनाला आम्ही या बालयोगी महाराजांना आणलं आहे. स्वामीजींनी मंद स्मित करत बालयोगी महाराजांकडे दृष्टिक्षेप टाकला. त्या मुलांनी बसल्या जागेवरूनच स्वामीजींना मान लवून नमस्कार केला. ते गृहस्थ पुढे सांगू लागले, महाराज यांचा बालवयापासूनच खूप भक्तिभाव आहे. तुकोबांचा गाथा जणू मुखोद्गत आहे असं समजा. 2-2, 3-3 तास हे कीर्तन प्रवचन करतात. स्वामीजी म्हणाले, वा, फारच छान. थोडं थांबून त्यांनी स्वरूपानंदांच्या तस्बिरीकडे पाहत सोहमचा श्वास घेतला. त्यांनी पुढे विचारलं, यांचं शिक्षण, उद्योग, शेती काही सुरू आहे का? त्या गृहस्थांना मोठं आश्चर्य वाटलं असावं. ते म्हणाले, महाराज आता हे महाराष्ट्रभर दौरा करतात. कीर्तन प्रवचनांनी मोठा समाज प्रभावित होतो. स्वामीजी अत्यंत वात्सल्याने त्या मुलाकडे बघत म्हणाले, चांगला आहे. आता काय महाराज, आपल्याला दुसरा काहीच उद्योग नाही. दिनरजनी हाची धंदा. हा तुकोबांच्या अभंगाचा पहिला चरण उच्चारून स्वामींनी त्याच्याकडे बघितला. तो तत्काळ उत्तरला, गोविंदाचे पवाडे. त्यांनी ती अभंगाची ओळ पूर्ण केली. भले शाबास असं म्हणून स्वामीजींनी त्याच्या पाठांतराची प्रशंसा केली. 1-2 मिनिटं शांततेत गेली. स्वामीजी स्वतःच्या तळव्यांकडे पहात काही गंभीर चिंतनात बुडून गेल्यासारखे भासले. 2 मिनिटांनी हरी असा स्वगत उच्चार केला. बालयोगी महाराजांच्या समवेत आलेल्या वारकरी भक्तांना स्वामीजींनी स्पष्टपणे समजावायला सुरुवात केली. ते म्हणाले, तुम्ही लोक या तेजस्वी मुलाला घेऊन गावगन्ना फिरत बसलाय, यांनी काय साधणार? या बुवांना प्रसिद्धी मिळेल, हजारो लोक लोटांगणी येतील, पण म्हणून काय होणार? यांनी आता लोकांतापासून दूर राहून काही वर्ष साधना करायला हवी, आतून तयार व्हायला हवं. एकदा का लोकांच्या घोळक्यात अडकलं की जीवन बहिर्मुख व्हायला लागतं, साधना दूर राहते. ती सर्व मंडळी स्वामीजींकडे अवाक होऊन बघत राहिली. हे महाराज असं काही आपल्याला ऐकवतील अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. स्वामीजी पुढे म्हणाले, त्याला जरा मोठं होऊ द्या, त्याला आत्ताच प्रसिद्ध करून वाया घालवू नये असं मला वाटतं. स्वामीजी शांतपणे बसून राहिले. थोडा वेळ थांबून स्वामीजींना नमस्कार करून ती सर्व मंडळी निघून गेली. जमलेले माझ्यासारखे साधक आश्चर्यचकित होऊन गेले. काहीच न बोलता स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवून प्रसाद घेतला आणि मुकाट्याने दुकानाबाहेर पडलो.
पहिल्यापासून सगळ्यांनी तिकडं प्रत्येकाला आत जायचंय असं लक्षात घ्या. भगिनींना सूचना केली की मी लगेच सुरुवात करू नये असं काही जणांनी मला सांगितलं, म्हणजे मग ते अंमलबजावणी करतात. पुरुषांना सूचना केली आणि लगेच सुरुवात केलं तरी चालतं, ते आपल्या आपण सरकून घेत असतात. कोणीतरी मला असं सांगितलं की एका भगिनींना मी सांगितलं की जरा आज सरका, तर त्यांनी असं एकदा माझ्याकडे पाहिलं आणि जागेवर कशाच बसून होत्या. अर्थात दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमातली ही गोष्ट होती, आपल्या इथल्या कोणी भगिनी नव्हत्या. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी, सोहम बोध प्राप्त होण्यासाठी मी आत्मा आहे आणि हे सर्व जगत ईश्वर स्वरूप आहे असा बोध प्राप्त होण्यासाठी निर्विकल्प समाधीची प्राप्ती आवश्यक आहे का? इज इट ए मस्ट? जसे पीएचडी मिळवायची असेल तर 10वी 12वी डिग्री आणि मास्टर्सची डिग्री असणे आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी 12वी पास नसेल तर त्याला पीएचडी करताच येणार नाही. असे जसे आहे तसे निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्याखेरीज आत्मज्ञान प्राप्त होणार नाही असे आहे का? मी आपणास वेळोवेळी माझ्या ध्यानातील शंका विचारल्या आहेत. आपले ध्यानाबाबतचे अत्यंत सूक्ष्म मार्गदर्शन म्हणजे फार मोठा अमूल्य ठेवा आहे. ध्यान करीत असताना क्रमाक्रमाने वृत्तींचा नाश, त्यातून येणारी शून्य स्थिती, आनंद स्थिती, त्या आनंदाच्या वृत्तीकडे पुन्हा साक्षीत्वाने बघितल्यानंतर तिचा जो ऱ्हास होतो त्याचा अनुभव, त्यानंतर काही काळ, खरे तर काही मोजके क्षण केवळ अस्तित्वाचा अनुभव, अशी माझी परिस्थिती आहे व ती मी वेळोवेळी आपणास विचारलेल्या प्रश्नातून वर्णन केली आहे. परंतु मला निर्विकल्प समाधीचा अनुभव नाही म्हणून या प्रश्नाचे प्रयोजन मी सातत्याने काही मिळवायचे आहे काही सोडायचे आहे अशा वृत्तींकडे साक्षीत्वाने बघण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ध्यानात या भावना अडथळा ठरू नयेत. ध्यानाला बसताना केवळ सद्गुरूंच्या असीम कृपेची कृतज्ञतापूर्वक जाणीव व आपल्याला वृत्तींकडे साक्षीत्वाने बघायचे आहे एवढ्याच गोष्टी महत्वाच्या असा विचार अशी अंतरस्थिती ठेवण्याचा प्रयत्न करतो तो यशस्वी होतोच असे नाही हा प्रश्न त्याचा पुरावा आहे असे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. आपल्याला वृत्तींकडे साक्षीत्वानी बघायचं आहे एवढंच लक्षात ठेवतो आणि सद्गुरूंची असीम कृपा आपल्यावर आहे याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवतो ध्यानाच्या पूर्वी. आणि ध्यानात काही मिळवायचं आहे अथवा काही सोडायचं आहे म्हणजे जे जे मिळवायचं आहे अशा वृत्तींकडेही साक्षीत्वानी बघून त्या वृत्ती सोडून देतो. उदाहरणार्थ उत्तम ध्यान लागलं पाहिजे अशा प्रकारची कोणतीही भावना हा विचार समजून तो सोडून देतो. तसं आपल्याला कित्येक सोडायच्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ क्रोधासारखी गोष्ट ही सोडायची आहे काही मिळवायचं आहे काही सोडायचं आहे अशा कुठल्याच वृत्तींना धरून न ठेवता उठणाऱ्या प्रत्येक वृत्तीकडे साक्षीत्वाने बघत ध्यान करतो. असा प्रयत्न करतो तो यशस्वी होतोच असे नाही हा प्रश्न त्याचा पुरावा आहे असे वाटते. हा प्रश्न त्याचा पुरावा कसा असेल? निर्विकल्प समाधी हवी असं जर नसेल मनामध्ये तर तसा प्रश्नही नाही तसा प्रश्नही यायला नाही पाहिजे असं मी म्हणेन. कुठेतरी निर्विकल्प समाधीची व्यक्ती म्हणून याच्यात चूक काही नाही. निर्विकल्प समाधीचा अनुभव ध्यानाच्या वेळेला आपल्याला निर्विकल्प समाधी लाभावी असा विचार जरी केला नाही तरी कुठेतरी ही गोष्ट ठसली असेल म्हणून निर्विकल्प समाधी ही आवश्यक आहे का असा प्रश्न समोर आला. नाहीतर काहीही धरायचं नाही काहीही सोडायचं नाही कोणतंही गोष्ट धरण्याची वृत्ती नको सोडण्याची वृत्ती नको सद्गुरु आपल्यावर असीम कृपा करून राहिलेले आहेत अशी कृतज्ञतापूर्वक जाणीव आहे. आपल्याला प्रत्येक वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहायचं आहे हेही लक्षात आहे. आता निर्विकल्प समाधी लाभली नाही तरी बेहतर कारण काहीही हवंय असं नको काहीही नकोय असं नको. जर लाभली तर लाभो न लाभली तरी ठीक आहे पण हे शेवटी केलेल्या निवेदनावर मी प्रथम उत्तर दिलं. सोहमबोध प्राप्त होण्यासाठी मी आत्मा आहे आणि हे सर्व जगत ईश्वर स्वरूप आहे असा बोध होण्यासाठी क्षण क्षण वृत्ती लीन होऊन किंवा वृत्ती रहितता येऊन वृत्ती रहितते पश्चात जी शुद्ध जाणीव आहे किंवा आत्मस्वरूप आहे त्याच्याशी क्षणाक्षणानी तदाकारता अनुभवणं ही गरजेची गोष्ट आहे. असं करत असताना निर्विकल्प समाधी लागणार नाही असं मात्र मी म्हणत नाही. निर्विकल्प समाधी लागू शकते. निर्विकल्प समाधी बाबत असं आहे की मोठ्या मोठ्या संतांना स्वामी माधवनाथांना निर्विकल्प समाधी वारंवार लाभली असं त्यांच्या चरित्रात नाही. त्यांना त्याचा प्रत्यय जरूर आला, पण वारंवार निर्विकल्प समाधीमध्ये ते जात असत असं कुठेही नाही. निर्विकल्प समाधीमध्ये जाणारे साधक असतात, पण ते सोहम बोधानी युक्त होत नाहीत अशी ही उदाहरण आहेत. स्वरूपामध्ये चित्त वृत्तींचा लोप झाल्यानंतर जी स्वरूप दशा शिल्लक राहते ती स्वरूप दशा व्यवहार काळी देखील बुद्धी निश्चयाने टिकून ठेवणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे ते मी सांगतो. निर्विकल्प समाधीचा लाभ झाला तरी देखील, किंवा कधी कधी निर्विकल्प समाधी हा शब्द देऊ सोडून, पण एकाच ध्यानामध्ये आपण परमात्म्याशी तदाकार झालो अशी वारंवार आवर्तन मिळाली, क्षणाक्षणाची, दोन क्षण, पाच क्षण, दहा क्षण तसे मिळाले, आणि परत साधकासी पुनरपि भव प्रत्यय या न्यायाने विचार उठायला सुरुवात झाली, परत साक्षीत्वानी खटपट करत त्या ठिकाणी स्थिर झाला. इतकं चांगलं ध्यान झाल्यानंतर देखील अगदी कचकचीत रागवणारे, संतापणारे असे लोक मी पाहिलेले आहेत. या ध्यानाचा प्रभाव जो चित्तवृत्तींवर पडतो, अंतःकरणावर पडतो, बुद्धीवर पडतो, मनावर पडतो, तर तो राखून ठेवण्याचं काम हे आपलं आपल्याला करायचं आहे. स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर स्वरूपानंद कसे कायम शांत असतात, विचारपूर्वक बोलतात, ते कसे सामरस्याने समोरच्या व्यक्तीशी संवाद साधतात, ते कसे ईश्वरत्व सर्व ठिकाणी बघून तसे राहतात, असं आपण व्हायला पाहिजे असं बाळासाहेबांना वाटलं, स्वामी माधवनाथांना वाटलं. म्हणजे निर्विकल्प समाधीचा अनुभव आल्यानंतर देखील या भावनेचा, या गुणांचा विशेष अभ्यास करत करत कोणी एखादा सिद्ध दशेला पोहोचतो. निर्विकल्प समाधीसाठी 10वी 12वी मास्टर्स डिग्री आणि मास्टर्स झाल्यावर पीएचडी असं जसं आहे, तसं निर्विकल्प समाधीसाठी प्री रिक्विझिट काय, किंवा या गोष्टी त्याच क्रमाने मिळाल्या म्हणजे मग कोणत्या क्रमाने निर्विकल्प समाधीपर्यंत जाता येतं याचा विचार सोडून देऊ आपण. कधी कधी निर्विकल्प समाधी किंवा देह मन बुद्धीच्या पलीकडे जाणं हे परमार्थाचा इतिहास अमन धक्क्याने देखील झालेला आहे. जे त्याची स्वतःची तशी तयारी नसताना अचानक तसा अनुभव येणं शक्य आहे, कोणाकोणाला आलेला आहे. चैतन्य महाप्रभूंना पहिल्यांदा जेव्हा समाधीचा अनुभव आला तेव्हा ते समुद्राकाठी होते आणि इतकं मनोहर दृश्य होतं समोर. क्षितिजापाशी आकाश आणि समुद्र ओळखताही येणार नाहीत इतके एक झालेले होते. सूर्यकिरण चमकत होते लाटांमधून. संध्याकाळची वेळ होती. हवेमध्ये एक सुखद गारवा होता आणि सगळं सगळं विश्व हे असं दैवी आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. जी बाजूला किनाऱ्यावर असलेली झाड इत्यादी आणि अचानक एक बगळ्यांची माळ जाताना दिसली आणि ते जागच्या जागी कोलमडले. त्यांचं मन पार नाहीसं झालं, सगळ्या वृत्ती थांबून गेल्या. प्रश्न असा आहे की क्षण क्षण परमात्म्याशी तदाकारता अथवा दीर्घ काळ तदाकारता, निर्विकल्प समाधी म्हणजे, यानंतर आपण ते सांभाळतो की सांभाळत नाही हा खरा प्रश्न आहे. परमार्थ टिकून राहण्यासाठी हा खरा प्रश्न आहे. हे याबाबत आपण काय करतो, आपण कामाबद्दल काय करतो, आपण क्रोधाबद्दल काय करतो, आपण लोभाबद्दल काय करतो, आपण असूयेबद्दल काय करतो, हा खरा प्रश्न आहे. ध्यान ध्यानाचं काम करून जातं, जे ध्यानात कमावलं ते व्यवहारात गमावलं जाता कामा नाहीये. वर्तन करताना गमावलं जाता कामा नाहीये. म्हणून असं नेहमी सांगितलं जातं की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. त्याच्यात यम पहिली पायरी, दुसरा नियम, तिसरा आसन. याचा अर्थ जो आसनावर बसला त्यांनी यमनियम सोडून दिले. शेवटपर्यंत यमनियम हे बंधनकारक आहेत. एवढंच नव्हे तर साधकाच्या प्रत्येक आंतरिक स्थितीला आणि प्रगतीला यमनियमामुळेच सांभाळलं जातं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे समाधी अवस्था लाभल्यावर देखील, निर्विकल्प समाधी लाभल्यावर देखील जपून ठेवण्याचीच गोष्ट आहे. आणि त्या प्रकारे जो चालतो त्याचा बोध स्थिर होतो असं आहे. अर्थात उत्तरातून तुमच्या लक्षात आलं की निर्विकल्प समाधी हे प्राप्तव्य नाही, ती अर्थात जर लाभली तर मोठीच, फार फार मोठी गोष्ट असते. पण त्याचं आकर्षण नको असं मी तुम्हाला सांगतो. त्याच्या खेरीज ही होऊ शकत. क्षण एक अद्वयानंदानुभूती देतसे शांती साधकासी, असं स्वरूपानंद म्हणतात. ही क्षणाक्षणांची अद्वयानंदाची जी अनुभूती आहे तिच्या शांतीला धरून आपल्या स्वरात ती शांती येणं, आपल्या डोळ्यात ती शांती येणं, आपल्या कृतींमध्ये ती शांती येणं हे महत्वाचं आहे. मात्र अशा निर्विकल्प समाधीचा अनुभव आहे तो अनुभव हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने तशी मोठीच गोष्ट राहते. पण त्याच्या खेरीज आत्मज्ञान होणार नाही असं नाही. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, निर्विकल्प समाधीमुळे आत्मज्ञान असं नाही. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, अशा प्रकारचं वर्तन असेल, अशा प्रकारचं जीवन असेल तर तो आत्मज्ञान मिळतं आणि टिकतं. ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्ष देईल ज्ञान येथे नाही कीर आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. चांगला विचार जरी आला तरी तो टिकून राहील असं मन तर शुद्ध पाहिजे, नाहीतर गळून जावं जसं छिद्र असलेल्या मडक्यातून पाणी जसं गळून जातं तशा तशा प्रकारे गोष्ट होऊन जाते. म्हणून माझ्या मते आपल्या केंद्रापुरतं बोलायचं झालं, ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांच्यापुरतं जर बोलायचं झालं तर खरंच साधना ही गोष्ट आपण फार उत्तम सांभाळतोय. पण साधनेच्या बरोबरीने तुम्हीही आणि जो प्रश्न विचारतो आहे तो देखील व्यवहार सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न करता आहात तो जारी ठेवणं गरजेचं आहे. त्याचा आत्मज्ञानाशी संबंध आहे. कारण केवळ समाधी स्थिती प्राप्त झाली याला कोणाच्या लेखी महत्व आहे? मला समाधी स्थिती प्राप्त झाली याचं तुम्हाला काय? मी तुमच्याशी बोलतो कसा, मी तुमच्या बरोबर राहतो कसा, माझ्यामुळे तुम्हाला सुख होतं की दुःख होतं याच्याशी तुमचा संबंध आहे. माझ्या स्थितीशी तुमचा संबंध नाही, तसं तुमच्या स्थितीशी जगताचा संबंध नाही. असं असल्यामुळं परमार्थ हा अशा रीतीने मुरावा आणि गुणांच्या रूपाने तो प्रगट व्हावा. गुणांच्या रूपाने जगताला जर मिळाला, जगतामध्ये प्रसृत झाला, तर मात्र जगताला त्याचा फार मोठा लाभ होतो. जसा अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र हा करुण एवच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात. आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा स्थित प्रज्ञहा तदोच्यते विहाय कामान यस सर्वान पुमांशरती निस्पृहा. अगदी खूप उंची गाठलेली पारमार्थिक व्यक्ती देखील निस्पृह असेलच असं नाही. जगताच्या दृष्टीने उंची गाठलेली, जगत ज्याला फार मोठं समजत आहे अशी व्यक्ती निस्पृह जर नसेल तर 5-10 वर्षात कळून येतं की आपण नादी लागतो आणि आपला पैसा गेला असं होतं. त्यामुळे निस्पृहतेला महत्व आहे, कामना त्यागाला महत्व आहे. मला स्वामीजींपासून कशाकरता मी स्वामीजींकडे जाईन जात होतो, अजून स्वामीजी यावेत मला वाटत. रोज त्यांच्या चरणांशी बसेल, रोज त्यांच्याकडे जाईन. कशा करता बरं वाटत म्हणून. मी जेव्हा मला दुःख स्पर्श करेल तेव्हा माझा उद्वेग ते घालवतील, मला स्थिर कसं राहायचं हे ते शिकवतील. बरं वाटणं हा एक फार वरवरचा भाग होता, त्याच्या आत जाऊन ते मला आधारभूत होऊन राहतील म्हणून मी स्वामीजींकडे जाईन. अशा पुरुषाची गरज असते. नभा माझी उडुगणे तैसे लोक असं समर्थ म्हणतात, तसे लोक अशा पुरुषाच्या भोवती जमा होतात. ध्यान करीत असताना क्रमाक्रमाने वृत्तींचा नाश, त्यातून येणारी शून्य स्थिती, आनंद स्थिती, त्या आनंदाच्या वृत्तीकडे पुन्हा साक्षीत्वाने बघितल्यानंतर तिचा जो ऱ्हास होतो त्याचा अनुभव, त्यानंतर काही काळ, खरे तर काही मोजके क्षण केवळ अस्तित्वाचा अनुभव, अशी माझी परिस्थिती आहे. हा जो केवळ अस्तित्वाचा अनुभव आहे त्याला सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. हे सगळे अनुभव मात्र येतातच बर का, हे तसे टळत नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पतंजली महामुनींनी सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित असे संप्रज्ञात समाधीचे प्रकार सांगितलेले आहेत. संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्या समाधीमध्ये मी टिकून असतो अशी समाधी. तेव्हा वृत्ती तदाकार होते पण मी हा राहतोच, हा गेलेला नसतो. मीची जाणीव असते आणि त्या मीच्या जाणीवेला तर्कानी मी परमात्म स्वरूप आहे असं समजतं म्हणून समाधान होतं. तर्क समाधान देतो मीला, पण बाकीच्या सगळ्या जगताचा विसर पडलेला असतो. म्हणून ना ती चांगली समजली जाते. पुढे तितका तर्क लढवावा लागत नाही प्रत्येक वेळेला, तर केवळ विचाराने देखील ते साधता यायला सुरुवात होते. म्हणून त्याला सविचार संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. मी परमात्म स्वरूप आहे, कोणत्या तर्काने मी परमात्म स्वरूप आहे असा तर्क न लढवता साध्या विचाराने देखील तर्क इतका मुरतो की आता तो सतत करायची गरज राहत नाही, तर त्याचा विचारच काम द्यायला सुरुवात करतो. त्याच्या पुढे मी परमात्म स्वरूप आहे म्हणजे काय, मी शांती स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, अशा रीतीने सानंद म्हणजे आनंदासह, पण मी असतो तो मी आनंदासहित आहे, अशा रीतीने ती संप्रज्ञात समाधी काम करते. त्याच्यानंतर त्या मीचं असणं हेच आनंद स्वरूप आहे, आनंदाचं विशेष स्मरण ठेवण्याचं कारण नाही. त्या मी मध्ये आनंदाचा भाग आलाच म्हणून आनंद हा शब्द देखील नाहीसा होतो आणि केवळ अस्तित्व शिल्लक आहे असा भाग राहतो. केवळ आपण आहोत आणि देहाच्या निरपेक्ष आपण आहोत, याला सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. पण ही सास्मित म्हणजे अस्मिते सकट, माझ्या अस्तित्वाच्या भावने सकट, म्हणजे अहंकाराचं अतिशुद्ध रूप तिथं असतं. तरी देखील जसं मडक्यामध्ये असणार, घटामध्ये असणार आकाश घटाकाश म्हणून ओळखलं जातं आणि त्या आकाशाने आपण आकाश आहोत, अफूट भरून राहिलेले मृदू सबाह्य अशी जाणीव ठेवावी आणि त्या जाणीवेमुळेच बाहेरच्या आकाशाशी, त्या घटाच्या सापेक्ष आत असणाऱ्या अपेक्ष आकाशाने आपण आहोत अशी जाणीव ठेवावी. त्या आकाशाला जेव्हा समजतं, त्या शिल्लक राहिलेल्या मीला असं समजतं की या मीचं विशेष स्मरण ठेवण्याचं कारण नाही, तो मी जेव्हा विसरला जातो, केवळ अस्तित्व आहे असं जेव्हा होऊन जातं, तेव्हा त्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. ती निर्विकल्प समाधी, त्यालाच निर्विकल्प समाधी असं नाव आहे. ही जी सास्मित संप्रज्ञात समाधी आहे, तिच्या सीमारेषेवर मधून अधून या मीची जाणीव देखील नाहीशी होते आणि केवळ अस्तित्व आहे असं क्षण मात्र अथवा 2-5-10 क्षण टिकून राहते वृत्ती, आणि त्या व्यापकाशी आपण समरस झाल्याचा किंचित अनुभव येतो आणि परत त्याच्या असं लक्षात येतं की मला केवढा मोठा अनुभव आला, मी व्यापकाशी समरस झालेलो होतो, तेव्हा सास्मित भाव आला. अशा प्रकारे हा जो मी आहे, हा मी किंवा मी अस्तित्व मात्र, याच्यातला मी अस्तित्व मात्र, मी निघून जाऊन केवळ अस्तित्व मात्र असं काही आहे, अशी अतिदीर्घ स्थिती जर टिकली तर ती निर्विकल्प समाधी किंवा असंप्रज्ञात समाधी, की ज्याची विशेष करून गरज आहे असं नाही. ही जी सास्मित संप्रज्ञात समाधी आहे, तिथून काही क्षण अशा प्रकारे असंप्रज्ञात किंवा निर्विकल्प अशा स्थितीत जाऊन तो जर परत सास्मित समाधीमध्ये, जे मी आहे या भावनेमध्ये आला, ती अतिशय पुसट सीमारेषा आहे की ज्या ठिकाणाहून तो क्षणात व्यापक असल्याचा अनुभव घेतो आणि काही क्षणानंतर काय अनुभव आपल्याला आला असं प्रतीत करतो, एवढं सुद्धा पुरे आहे. पण हे जशा लहानपणी आपण परिकथा वाचत होतो की नाही, आणि ते वाचताना नेहमीच फार आकर्षक असं वाटायचं, तर तसं सर्वांनाच हे वर्णन फार आकर्षक वाटतं, ऐकताना देखील फार आकर्षण वाटतं. याचं हे साधनं खूप क्रिटिकल आहे, याला फाईन आर्टच म्हणतात. पण माझ्या दृष्टीने खरं महत्व अशा प्रकारच्या ध्यानाचा अनुभव आल्यानंतर ते ध्यान व्यवहारात टिकून ठेवणं, हे माझ्या दृष्टीने परिपूर्ण परमार्थाकरता अतिशय आवश्यक आहे. हा एक प्रयत्न तर एका बाजूने आपण करायचा आहे आणि दुसराही करायचा आहे. या दुसऱ्या प्रयत्नामुळे जर काही होत असेल तर आपल्या ठिकाणी साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला अशी स्थिती त्याला खऱ्या अर्थाने येते. व्यवहारामध्ये गाडं फसत याचं कारणच संशय, सेल्फ डाऊट ज्याला म्हणतात. ध्यानामध्ये निसंदिग्ध होतो, परत देहभाव आला रे आला की आपल्याला झालेलं होतं ते खरं की खोट, किंवा आपल्याला असं असं झालं तर ते कुठल्या तरी एका पॅरामीटर बरोबर ते तसंच आहे का आपल्या मनाचा भास होता, असा सेल्फ डाऊट साधकाला कित्येक काळ राहतो. पण जर याचाच पडताळा घेण्यासाठी जर ध्यानामध्ये व्यापक झाला आणि आपल्याला तहान लागलेली आहे आणि आपल्या बरोबर असलेल्यालाही तहान लागलेली आहे, अर्ध्या बाटलीत पाणी आहे ते अर्ध्या बाटलीतलं पाणी आपण पिऊन अजून थोड्या पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे, तरी देखील त्याच्यातलं थोडस पिऊन थोडस दुसऱ्याला द्यावं. अगदी नामदेव महाराजांसारखं नको, ती परिसीमा झाली. पण अडचणीच्या वेळेला जो स्वार्थ बाहेर येतो, असं जरा दुसऱ्याकरता जगणं, सर्वांचा विचार करणं, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हा भाव राखणं, माय सेल्फ माय वाईफ स्वामीजी सांगायचे तस, अँड टू चिल्ड्रेन, त्याच्यातलाही एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे मुलीचं लग्न झाल्यानंतर बरं आहे, एका मुलाबरोबरच आपल्याला राहायचं आहे. अशा अशा एका अभिमानाच्या भावनेतून बाहेर येणं, सगळ्या प्रकारचे अभिमान टाकून निरभिमान वर्तन करणं, कारण जो अभिमान ध्यानात त्रास देतो त्याचं कारणच असं की व्यवहारात फार वागवतो आपण, म्हणून ध्यानाच्या वेळेला तो नडतो, तो काही केल्या सुटत नाही. तर अशा प्रकारे हे ध्यान आणि व्यवहार याची सांगड आपल्याला घालायची आहे आणि जमेल आपल्याला. कारण आज तुम्ही चुकलात तर तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही की तू कसा चुकलास, तुम्हाला फक्त तुमचंच लक्षात घ्यायचंय आपण चुकलो आणि पुढच्या वेळेला जरा दुरुस्त करायचंय. बनत बनत बन जावे असंच आहे, पण आपण जमवायचं असं ठरवलं तर हे जमेल. प्रत्येक प्राणी मात्रात मी हे स्फुरण कायम असते. स्वामीजींची भेट होण्यापूर्वी मला असे वाटायचे की मृत्यू येणार हे तर त्रिवार सत्य आहे, पण हा मी कसा मरेल. पाणी पितो जरा. हा मी मेला तर पुढे स्वामीजींची भेट झाली, महत पुण्याने त्यांचा अनुग्रह मिळाला आणि श्रवणामुळे थोडेफार मी कोण, परमात्मा कोण इत्यादी समजू लागले. मी गेले काही दिवस एक प्रयोग करीत आहे. हा प्रयोग ध्याना व्यतिरिक्त केला जातो, ध्यानाशी याचा काही संबंध नाही. हे नमूद करण्याचे कारण असे की हा प्रयोग करताना त्याची प्रक्रिया ध्यानासारखी भासली. हा प्रयोग मी ध्याना व्यतिरिक्त फावल्या वेळेत करतो. प्रयोग असा की मी कोण याचा अंतर्यामी शोध घ्यायचा, एके ठिकाणी बसायचे, डोळे बंद करायचे, मी कोण याचा अंतर्यामी शोध घ्यायचा, हे प्रथम मी करतो असं ते म्हणतात. मी हे स्फुरण कोठून उगम पावते पाहायचं. सर्वप्रथम डोळे मिटल्यानंतर मी भ्रुकुटी मध्यामध्ये बघतो आहे अशी भावना होते, मी बघतो आहे अशी भावना निर्माण होते. मी काय बघतो आहे, मी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये अंधार बघतो आहे, कोण बघतो आहे, मी बघतो आहे. मग हा मी कोण तो कोठे आहे? प्रथम मी बघतो आहे भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी. काय बघतो आहे? काहीच नाहीये, काही नाही ती स्थिती मी बघतो आहे. हा बघणारा मी कोण तो कुठं आहे अशी विचारणा केल्यावर बघण्याची क्रियाच थांबते. अगदी बरोबर आहे. असे वाटते की मी ही केवळ एक वृत्ती आहे की काय. अंतःकरण रूपी सागरावर वृत्ती रूपी अनेक लाटा निर्माण होतात आणि त्यातील एखाद्या लाटेचा म्हणजे वृत्तीचा हव्यास धरला जातो आणि हा मी जागृत होतो. कसा कोठून देव जाणे, पण हा जागृत होतो आणि तो उठलेल्या वृत्तीला मी मी म्हणत पुढे नेतो. त्यातून विचार शृंखला, मते, हवे, नको, योग्य, अयोग्य हा पसारा निर्माण होतो आणि हा मी यात रममाण झाल्याने स्वतःलाच बलवान करू लागतो. बघण्याची प्रक्रिया वर सांगितल्याप्रमाणे थांबली की वृत्ती शून्य अवस्था येते. हे ध्यान नसल्यामुळे, म्हणजे मुद्दा म्हणून ध्यानाला बसलेलं नाही, डोळे मिटून करतो आहे, मी पुन्हा हे सगळं करणारा देहात कोठे आहे, त्याचे स्वरूप काय हे शोधण्यासाठी वृत्ती शून्य अवस्थेत जो अस्तित्वाचा प्रत्यय येतो तेच अनुभवण्याचा प्रयत्न करतो. समजलं का तुम्हाला? बघण्याची प्रक्रियाच थांबली. मी कोण आहे अशी विचारणा केल्यानंतर आता मी अंधार बघतोय, भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी बघतोय, हे थांबून गेलं. कोण बघतोय? मी बघतोय. मी कोण, कुठं आहे? त्यामुळे आता मी काय बघायचंय याच्याऐवजी मी कोण आहे, मी कुठं आहे असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याचं उत्तर कोणालाच देता येत नसल्यामुळं आता ते बघण्याची प्रक्रिया थांबली. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. रमण महर्षी म्हणतात तसं आहे. बघण्याची प्रक्रिया वर सांगितल्याप्रमाणे थांबली की वृत्ती शून्य अवस्था येते. कारण अशा करता येते की आता चित्तवृत्तीला याचं उत्तरच देता येत नाही. अनभिज्ञ जी गोष्ट आहे किंवा त्या ठिकाणी चित्तवृत्तीनी किंवा तर्कवृत्तीनी उत्तर देऊ नये. मी कोण असं म्हटल्यानंतर पुस्तकात वाचलं तसं मी सच्चिदानंद आत्मा असं म्हणू नये, कारण त्याचा प्रत्यय नाहीये असं रमण महर्षी सांगत असत. तिथंच थांबावं, मग वृत्ती शून्य अवस्था निर्माण होते. आता ही ध्यानाची प्रक्रिया नसल्यामुळं हे सगळं करणारा देहात कुठं आहे, त्याचं स्वरूप काय हे शोधण्यासाठी वृत्ती शून्य अवस्थेत जो अस्तित्वाचा प्रत्यय येतो, ही वृत्ती शून्य अवस्था येते म्हणजे वृत्तीच उठेनाशी होते, तसाच बसून राहिलेला आहे. अशा स्थितीमध्ये वृत्ती शून्यता आहे हे सुरुवातीला समजतं. मग वृत्ती शून्यता ही स्थिती जर कायमच राहिली तर वृत्ती शून्यतेकडे लक्ष जाण्याच्या ऐवजी वृत्ती शून्यता ज्याला समजली त्या अस्तित्वाचा प्रत्ययाला सुरुवात होते. त्यावेळेला मला असं जाणवलं की छातीच्या ठिकाणी किंवा कंठाच्या ठिकाणी या अस्तित्वाचे वास्तव्य असावे हा विचार. म्हणून या शुद्ध विचारातून आपण कंठाच्या ठिकाणी आहोत किंवा छातीच्या ठिकाणी हा मी असावा असा विचार उठतो आणि खरं म्हणजे या अत्यंत प्रगाढ अशा चांगल्या स्थितीतून हा साधक बाहेर पडतो. तसाही विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण अनुभवण्याचा प्रयत्न, अस्तित्वाला अनुभवण्याचा प्रयत्न करणारा परत कुरघोडी करणारा हा मी तिथे शिल्लक येतो. हा मी उपस्थित होतो आणि तो अस्तित्वाला अनुभव म्हणतो, जो वस्तुतः अस्तित्व स्वरूपच आहे. इथपर्यंत प्राप्त झालेला आहे, तिथं परत हा मी बोलावला जातो आणि तो म्हणतो की मी आता हे अनुभवेन, हे सोडून द्यायला पाहिजे, हे नको. यानंतर मात्र पुढे ध्यानालाच बसायला लागते. कारण मी अशी विशेष भावना नाही, वृत्ती नाही, कंठाच्या ठिकाणी किंवा हृदयाच्या ठिकाणी जाणीव आहे, पुढे काही झाले तर एखादा विचार उठतो, मग पुन्हा वरील क्रमाप्रमाणे प्रक्रिया। म्हणून ज्या वेळेला वृत्ती शून्यता येईल मी कोण, मी कुठे आहे अशी विचारणा केली आणि पुस्तकी उत्तर शास्त्रांचं उत्तर दिलं नाही, परोक्ष अनुभूतीचं उत्तर दिलं नाही, सद्गुरूंनी सांगितलं म्हणून, शास्त्रांनी सांगितलं म्हणून मी आत्मरूप आहे वगैरे असं उत्तर जर दिलं नाही तर मग पुढे विचारच करता येत नाही, म्हणून वृत्ती थांबून जाते, वृत्ती शून्यता येते। ही वृत्ती शून्यता टिकते, ती टिकल्यानंतर वृत्ती शून्यतेची विशेष जाणीव नाहीशी होते। वृत्ती शून्यता समजते हाही अहंतेचाच भाग आहे, आणि वृत्ती शून्यतेची सहज स्थिती झाली की केवळ अस्तित्व रूप असं काही शिल्लक राहतं। आता ते कुठे आहे हे पाहायला जाऊ नये, असं जर केलं तर आता हे पुढचं द्या सोडून, कारण ध्यानाच्या प्रक्रियेप्रमाणे हे साधक मग ध्यानामध्ये जातात, या याच्यातूनही ध्यान चांगलं होईल, पण रमण महर्षींच्या पद्धतीनेच जायचं जर ठरवलं तर काहीच नाही, तिथं नुसतंच थांबून राहायचं। हे थांबून राहणंच शांती स्वरूप असत। आता मला अनुभव काही नको, अनुभव हवा असं म्हटलं की मन आलं, आणि आपण कळत न कळत इतके देहबुद्धीशी बांधलेले असतो की आता या स्थितीचा मला अनुभव यावा असं वाटायला सुरुवात होते, ते नको। तर मगाशी वर्णन केलेल्या ध्यानामध्ये पहिल्या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळेला ही सास्मित समाधीची स्थिती आहे, त्या स्थितीतून काही क्षण निर्विकल्पता लाभते, पण त्याला निर्विकल्प समाधी म्हणावं इतकी ती मोठी नसते, तशी स्थिती इथं आपोआप प्राप्त होते या महर्षींच्या पद्धतीने। प्रश्न असा आहे की मी कोण, हा मी देहात राहतो कोठे, त्याचे स्वरूप काय, का क्रमांक 3 मध्ये जे चिंतन केले म्हणजे मी कोण कुठे आहे असं म्हटल्यावर बघण्याची प्रक्रिया थांबते, तेच बरोबर आहे, तेच बरोबर आहे, कारण मी कुठे आहे असं चिंतन करताना तो मीच मनाच्या सहाय्याने चिंतन करतो आणि ठरवतो मी इथं आहे, मी तिथं आहे, मी तिथं आहे। त्यामुळं मनाचं तर सहाय्य घ्यायचं नाहीये, तर्क तर लढवायचा नाहीये। अंतःकरण सागरावर ज्या वृत्ती उठतात त्यातील एखाद्या वृत्तीशी जाणीवेचे मिलन झाले की मीचा जन्म होतो, वेगळेपणाची जी जाणीव असते तोच मी असतो, आणि या जाणीवेसकटच आपला जन्म असतो। एकदा पलीकडे गेला याचा अर्थ हा मीचा पातळ पडदा फाटला आणि व्यापकाशी समरस झाला, एकदा की मग त्याला निदान समजायला सुरुवात होते की असा व्यापक असताना जेव्हा देहाहंतेनी किंवा मी जीव या भावानी मी अल्प कसा होतो। एखाद्या वृत्तीशी जाणीवेचे मिलन झाले की मीचा जन्म होतो, अदरवाईज मी ही वस्तूच नाही, व्यापकच आहे, मी हा थेंब हा मुळातच सागर आहे, जीव हा मुळातच शिवस्वरूप आहे, मी या नावाचा तसा पदार्थच नाही, पण दीर्घकाळ वाटचालीने हे समजेल। अतिशय चांगले होते प्रश्न। मला असं वाटतं की याच्यामध्ये जर काही भाग सांगितला गेला नसेल किंवा याचं अजून स्पष्टीकरण देखील हवं असेल तरी देखील पुढच्या सत्संगाच्या वेळेला तुम्ही जरूर, मी आता सांगितलं त्याच्यावर तुमच्या मनात जर काही प्रश्न उठले असतील तर जरूर तुम्ही विचारा. ही सरळ सरळ ज्ञान प्रक्रिया आहे. दुसरा प्रश्न म्हणजे, आणि पहिला प्रश्न देखील ज्ञान प्रक्रियाच आहे पण सोहम बोधाच्या साधनेशी निगडित आहे, आणि दुसरा थेट रमण महर्षींच्या साधनेशी निगडित आहे. सोहम असं म्हटला तरी तिथंच पोहोचेल, आणि मी कोण आहे, फाइंड आउट हु एम आय असं असं म्हणून या दुसऱ्या मार्गाने गेला तरी तिथंच पोहोचेल. कुठल्याही एका मार्गाने प्रथम पक्का धरून जावं, मग असं लक्षात येतं की सगळ्या मार्गाने तिथं जाता येतच. अशा प्रकारचे मोठे छान प्रश्न आहेत. अजून एक प्रश्न, आज मला तीन प्रश्न खरे घ्यायचे होते पण तसं म्हणून मी अभंगही घेतला नाही, पण तरी देखील या प्रश्नांमध्येच मी रंगून गेलो की चांगले प्रश्न होते. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरिः.